चिंता सारी झोपली का शेतकऱ्यावर खोपली का आत्महत्येची कारण त्याच्या सांगा तुम्ही शोधली का शोभली का तुम्हाला भाकरी त्याच्या कष्टाची 2 रुपयाच्या भाजीसाठी वाद केला त्याच्याशी 4 घोट पाणी पिऊन खेटर घेतलं उशाशी पोशिंदा तो जगाचा आज झोपला र उपाशी सांगा शेती करू कशी पोटाची खळगी भरू कशी 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 कांद्याला भाव नाही उसाला भाव नाही तुरीला भाव नाही खाऊ काय आलेल्या पैशात उधारी दिली मी सावकाराला देऊ काय पोराच्या शाळेची पिसणं भरली पोराला घरीच ठेवू काय एकच दिसतो पर्याय आता गळ्याला फास मी लावू काय व्यापाऱ्याची मनमानी सरकाराची आणी बाणी शांके सात यांचा थाट कष्ट करायच्या डोळ्यात पाणी पाणी कस शेताला देऊ वीज दिली रात्रीची रात्रीच्या त्या काळोखात भीती बिंचू सापाची सांगा शेती करू कशी पोटाची खळगी भरू कशी सांगा शेती करू कशी पोटाची खळगी भरू कशी मेहनत करून पिकवलेल्या मालाला आमच्या कमी भाव सरकार जरी बदललं तरी कागदावरच हमी भाव भेगा पडल्या धरणी मायला दुष्काळी झाली परिस्थिती सर्वे दौरे कोटे सगळे प्रचारासाठीची उपस्थिती जीवाच्या पाल्याड जपलेली माझी सर्जा राजा उपाशी त्यांना ठेवून सांगा भाकरी मी खाऊ कशी प्रश्न माझा उत्तर द्या सांगा शेती करू कशी सांगा शेती करू कशी पोटाची खळगी भरू 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 कशी माझ्या मराठीसाठी जगाच्या पोशिंद्यासाठी 8055 Boss.